श्री शिवलीलामृत अध्याय 9वा। श्री गणेशाय नमः। जेथे शिवनाम घोष निरंतर, तेथे कैचे जन्म मरण संसार। तिही कळिकाळ जिंकिला समग्र, शिव शिव छंदे करूनिया। पाप जळावया निश्चिती, शिवनामी आहे जाची आसक्ती। त्यासी नाही पुनरावृत्ती, तो केवळ शिवरूप। जैसे प्राणियाचे चित्त विषयी गुंतले अत्यंत, तैसे शिवनामी होता रत, तरी बंधन कैचे तया। धन इच्छा धरूनी चित्ती, धनाढ्याची करिती स्तुती। तैसे शिवनामी प्रवर्तती, तरी जन्म मरण कैचे तया। राजभांडारीचे धन साधावया करिती यत्न, तैसे शिवचरणी जडले मन। तरी संकट विघ्न कैचे तया। धन्यते शिवध्यानी रत, येची विषयी कथा अद्भुत। नैमिषारण्यी सांगत सूत शौनकादिकां प्रति। वामदेव नामे महाज्ञानी, शिवध्यानी रत विचरे काननी। एकाकी निर्माय शांतदांतजनी, त्रिविध भेदरहित जो। दिशा जयाचे अंबर, भस्मचर्चित दिगंबर। निराहार निरंतर, एकलाची हिंड तसे। काय करावे कोठे जावे, काय घेवोनी काय त्यजावे। विश्व शिवमय आघवे, खेद मोह भेद नाही। अक्रोध वैराग्य इंद्रिय दमन, क्षमा दया कृपा समान। निर्लोभ दाता भय शोकमान, काळत्रयी न धरीच। गृहापत्य दारावर्जित, कोणी एक परिग्रह नाही सत्य। काया वाचा मनोदंड युक्त, मौनी न बोले इतरांसी। ज्ञानचरा शिवस्मरण, त्या वीण नेणेची भाषण। या नाव बोलीचे मौन, भेदा भेद रहित जो। सर्वांच्या अनुग्रहास्तव, ते स्वरूप धरोनी विचरे शिव। जड जीव तारावया सर्व, विचरे सृष्टी स्व इच्छे। कार्या कार्य सारुनी कारण, आत्मस्वरूपी पावला समाधान। देहत्रय रहित विधि निषेधहीन, प्रवृत्ती निवृत्ती वेगळा। निरंकुश जो निस्संग, जैसा ब्रह्मारण्यी विचरे मातंग। तयाची रीती अभंग, वेदशास्त्रे वर्णिती। तो स्वरूपी सदा समाधिस्थ, गगनतेही अंगासी रुतत। म्हणुनी तेही परते सारित, हेतुदृष्टांत वर्जित जो। तेणे तेजाचे दाहकत्व जाळिले, उर्वीचे कठिणत्व मोडिले। चंचलत्व हिरोनी घेतले, प्रभंजनाचे तेणे पै। आर्द्रत्व निरसोन, धुवोनी शुद्ध केले जीवन। एवं पिंड ब्रह्मांड जाळून, भस्म अंगी चर्चिले। ऐसा तो अमूर्तामूर्त, केवळ शुक्र की जड भरत। कौचारण्यी विचरत, सर्व ही देखत शिवरूप। तो एक ब्रह्मराक्षस धावत, महाभयानक शरीर अद्भुत। कपाळी शेंदूर जिह्वा लळलळीत, भयानक मुखा बाहेरी। खदिरांगार तैसे नेत्र, बहुत जीव भक्षिले अपरिमित। क्षुधित तृषित पापी कुपात्र, अकस्मात पातला। महाहिंसक सर्वभक्षक तेणे वामदेव देखिला पुण्यश्लोक धावोनिया एका एक कंठी घाली तमिठी त्याचा लोह परिसासी झगटता पूर्ण तत्काळ होय दिव्य सुवर्ण देवी त्याचा अंग स्पर्शे करून मती पालटली तयाची वामदेवांगीचे भस्म त्याच्या अंगी लागले उत्तम सत्ववृत्ती झाली परम असुर भाव पालटला आपुल्या अंगी झगटोन उद्धरिला पिशिताशन हे त्यासी नाहीच भान समाधिस्थ सर्वदा नेणे सुख दुःख शीतोष्ण लोकनिंदिती की वंदिती पूर्ण शरीरी भोग की रोग दारुण हे ही नेणे कदा तो मी हिंडतो देशी की विदेशी हे ही स्मरण नाही त्यासी तो ब्रह्मानंद सौख्य राशी विधि निषेधी स्पर्शेना ऐसा तो योगींद्र निस्सीम त्याच्या अंगस्पर्शे पापे झाली भस्म दिव्य रूप होवोनी सप्रेम चरणी लागला तयाचा सहस्त्र जन्मीचे झाले ज्ञान त्यासी आठव झाला संपूर्ण मानस सरोवरी उदकपान करिता काक हंस होय की हाटक नदी तिरी देख पडता पाषाण काष्ठादिक दिव्य कार्तस्वर होय सुरेख तेवी राक्षस पै झाला की करिता सुधार सपान तेथे सहजची आले देवपण की शशिकिरण स्पर्शे करून द्रवे जैसा चंद्रकांत की रवी उगवता निशेष निशासरे प्रगटे प्रकाश तैसा उद्धरला राक्षस स्तवन करी तयाचे म्हणे गुरुवर्या ऐक पूर्ण मी तव दर्शने झालो पावन तुझसी करिता संभाषण वाटते पावेन शिवपदा मज सहस्त्र जन्मीचे झाले ज्ञान परी पंचवीस जन्मापासून पापे घडली जी दारुण ती अनुक्रमे सांगतो पूर्वी मी राजा दुर्जय यौवन मदे अति निर्दय परम दुराचारी होय ब्राह्मण प्रजा पीडित प्रजेसी नितकरी मार आवडे तैसा विचारे स्वेच्छाचार वेद पुराण शास्त्र कैसे आहे मी नेणे स्वप्नी ही नेणे कदा धर्म ब्रह्म हत्यादि पापे केली परम नारी अपूर्व आणुनी उत्तम नित्य नूतन भोगी मी ऐशा स्त्रिया असंख्य भोगून बंदी घालुनी केले रक्षण सर्व देश धुंडोन स्त्रिया नूतन आणवी एकदा भोग देवून दुसऱ्याने तिचे न पहावे वदन त्या बंदी रडती आक्रंदून शाप देती मजलागी विप्र पळाले राज्यातून पट्टणे ग्रामे खेटके जाण इतुकी ही धुंडोन स्त्रिया धरुन आणिल्या भोगिल्या तीन शते द्विजनारी चार शते क्षत्रिय कुमारी वैश्य स्त्रिया सुंदरी दहा शते भोगिल्या शूद्रांच्या सहस्र ललना चांडाल नारी चार शते जाणा त्यावरी अपवित्र मांग कन्या सहस्त्र एक भोगिल्या चर्मक कन्या पाच शत रजकांच्या चार शते गणित वारांगना असंख्यात मिती नाही तया ते तुक्याच शते महारिणी, तितुक्याच वृषली नितंबिनी, या वेगळ्या कोणगणी इतर वर्ण अष्टादश। इतुक्या कामिनी भोगून तृप्त नव्हे कदा मन, नित्य करी मद्यपान अभक्षति तुके भक्षिले। ऐसे भोगिता पाप भोग, मज लागला क्षय रोग, मृत्यु पावलो सवेग, कृतांत दूत धरो निनेती। यमपुरीचे दुःख अपार भोगिले म्या अति दुस्तर, तप्त ताम्र भूमी तीवर मज लागी चालविले। लोहस्तंभ तप्त करून त्यासी नेवुनी देवविती आलिंगन, माझे घोर कर्म जाणून असी पत्रवनी हिंडविती। कढई तेल झाले तप्त त्यात नेवुनी बुडवीत, तोंडी घालिती नरकमूत पाप बहुत जाणोनी। महाक्षार कटुरस आणोनी, मुखी घालिती पासले पाडोनी, तीक्ष्ण चंचुचे गृध्र येवोनी, नेत्र फोडिती एकसरे। कुंभी पात्री घालोनी शिजविती, कर्णी तप्त लोहदंड दडपिती, आहा तेथींची जाचणी किती सांगो आता गुरुवर्या। तेथे रक्त कुंड रेत कुंड दारुण, त्यात पचविती कित्येक दिन, मांस तोडिती सांडसे करून, वरी शिंपिती क्षारोदक। जिव्हा नासिक आणी कर्ण, तीक्ष्ण शस्त्रे टाकिती छेदुन, हस्तपाद खंडून पोट फाडिती क्रूर शस्त्रे। अंगाचा काढिती भाता, तप्त शस्त्रे रोविती माथा, शिष्ण छेदून गुदद्वारी अवचिता, तप्त अर्गळा घालिती। सर्वांगासी टिपऱ्या लावून सवेची करिती पाशबंधन, पृष्ठीकडे वाकवून चरणी ग्रीवा बांधिती। बोटी बोटी सुयारोवून पाषाणे वृषण करिती चूर्ण, हस्तपायी आणून पाषाण बेडी घालिती। सहस्त्र वर्षे न लगे अंत, ऐशिया नरकी बुडवीत, एक येवोनी पाडिती दात, पाश घालिती ग्रीवेसी। आपली विष्ठामूत्र बळेच भक्षविती यमदूत, सवेची अंगाचे तुकडे पाडित दोष अमित जाणोनी। श्यामश बलश्वान लावून चरचरा टाकिती फाडून, एक शिरास्थी काढिती ओढून, एक मांस उकरिती। लोहार गळा उष्ण तीव्र पृष्ठी हृदयी करिती मार, उखळी घालोनी सत्वर लोह तप्त मुसळे चेचिती। तीक्ष्ण औषधींचे रस आणिती नासिकद्वारे आत ओतिती, सवेची वृश्चिक कुपी टाकिती बहुत विपत्ती भोगिल्या। ज्यांचे विष परम दुर्धर ऐसे अंगासी डसविती विखार, अग्निशिका लावोनी सत्वर हे शरीर भाजिले। अंतरिक्ष असिधारे बैसवून पायी बांधिती जडपाषाण, सवेची पर्वतावरी नेवून ढकलुनी देती निर्दयपणे। आतडी काढून निश्चिती ज्याची त्याजकडोन भक्षविती, ऊर्ध्व नेवोनी टांगती आपटिती क्रोधभरे। लोहकंटकी उभे करून करिती इंगळांचे आंथरुण, मस्तकी घालुनिया पाषाण फोडोनी टाकिती मस्तक। लौह चणक करुनी तप्त खा खा म्हणोनी दूत मारित ओष्ठ धरोनी फाडित तप्त सळ्या नाकी खोविती उफराटे टांगून ग्रीवेसी बांधोनी थोर पाषाण रीस व्याघ्रादिक आणोन विदारिती त्याहाती गजपदा खाली चूर्ण करविती तप्त नीर प्राशन अष्टांगे करवतून वेगळाली टाकिती भयानक भूते भेड साविती लिंग छेदूनी खामहणती सांधे ठाई ठाई मोडिती तीक्ष्ण शस्त्रे करूनिया भूमीत रोवोनिया शरीर करिती बहुत शरमार सवेची शूळ परमतीव्र त्यावरी पालथे घालिती वरी मारिती मुसळ घाये मग पाषाण बांधोनी लवलाहे नरक वापी तटाकिती पाहे अंतन लागे उतरता काचा शिसे यांचा रस करून बळेची करवीती प्राशन तेथे जात नाही कदा प्राण यातना दारुण भोगिता ऐशा तीन सहस्त्र वर्षे पर्यंत नरक यातना भोगिल्या बहुत त्यावरी मज ढकलोनी देत व्याघ्र जन्म पावलो दुसरे जन्मी झालो अजगर तिसरे जन्मी वृक भयंकर चौथे जन्मी सूकर सरडा झालो पाचवा सहावे जन्मी सारमेय सबळ सातवे जन्मी शृगाल आठव्याने गवय विशाळ गुरुवर्यामी झालो नववे जन्मी मर्कट प्रसिद्ध दहावे जन्मी झालो गर्दभ निषिद्ध त्यावरी नकुळ मग वायस विविध तेरावे जन्मी बक झालो चौदावे जन्मी वनकुक्कुट त्यावरी गिध झालो पापिष्ट मग मार्जार योनी दुष्ट मंडुक त्यावरी जाणपा अठरावे जन्मी झालो कूर्म त्यावरी मत्स्य झालो दुर्गम सवेची पावलो मूषक जन्म उलूक त्यावरी झालो मी बावीसावे जन्मी वनद्विरद त्यावरी उष्ट्रजन्म प्रसिद्ध मग दुरात्मा निषाद आता राक्षस जन्मलो सहस्त्र जन्मीचे ज्ञान झाले स्वामी मज पूर्ण तव दर्शनाच्या प्रतापे करुन पावन झालो स्वामिया गंगा स्नाने जळे पाप अत्री नंदन हरिताप सुरतरु दैन्य अमूप हरित दर्शने करुनिया पापताप आणि दैन्य संत समागमे जाय जळून यावरी वामदेव योगींद्र वचन बोलता झाला ते धवा एक विप्र होता महा अमंगळ शूद्र स्त्रियेसी रतला बहुत काळ तिच्या भ्रतारे साधूनी वेळ जीवे मारिले द्विजाते ग्रामा बाहेर टाकिले प्रेत कोणी संस्कार न करीत तो यमदूती नेला मारित जाच बहुत भोगितसे इकडे शिवसदन उत्तम त्या पुढे पडिले असे भस्म महाशिवरात्री दिवशी सप्रेम भक्त पूजना बैसले त्या भस्मात श्वान सवेग येवूनी बैसले पाहे शिवलिंग भस्म चर्चित त्याचे अंग जात मग त्वरेने पडिले होते विप्रप्रेत त्यावरी गेले अकस्मात कुणपास भस्म लागत पापरहित झाला तो। तो यमदूती नरकातुनी काढिला, शिवदूती विमानी वाहिला, कैलासास जावोनी राहिला, संहारिला पापसमूग। ऐसे हे पवित्र शिवभूषण, त्याचे न वर्णवे महिमान, राक्षस पुसे कर जोडून भस्म महिमा सांगा कैसा। भस्म कोण ते उत्तम, शिवभक्ती लावावे कैसा नेम, यावरी वामदेव उत्तम चरित्र सांगे शिवाचे। मंदरगिरी परम पवित्र, उंच योजने अकरा सहस्त्र, त्यावरी एकदा त्रिनेत्र देवासहित पातला। यक्षगण गंधर्व किन्नर, चारण पिशाच गुह्यक समग्र, देव उपदेव पवित्र महेशावेष्टूनि बैसले। मरुद्गण पितृगण समस्त, एकादश रुद्र द्वादशादित्य, अष्टवसु अष्टभैरव सत्य, अष्टदिक्पाळ पातले। अठ्याऐंशी सहस्र ऋषीश्वर, साठ सहस्र वालखिल्य ब्रह्मपुत्र, पाताळ नाग पृथ्वीचे नृपवर, शंकरावेष्टीत बैसले। विष्णू विधी पुरंदर, शिवध्यान पाहती समग्र, भूतांचे मेळे अपार, मंदराचळी मिळाले। सिंधूरवदन वीरभद्र कुमार, साठ कोटी गण समग्र, पुढे विराजे नंदिकेश्वर, दुसरा मांदार शुभ्र दिसे। तेथे आले सनत कुमार, साष्टांग करूनी नमस्कार, स्तवन करूनी अपार, विभूती धारण विधी पुसती। यावरी बोले जाश्वनीळ, विभूती जाणतेची निर्मळ, शुद्ध करूनी गोमय गोळ, मृत्तिका कण विरहित। ते वाळवूनी उत्तम, मग करावे त्यांचे भस्म, शुद्ध विभूती मग परम, शिव गायत्रीने मंत्रिजे। आधी अंगुष्ठे लाविजे ऊर्ध्व, मग मस्तका भोवते वेष्टिजे शुद्ध, तर्जनी न लाविजे निषिद्ध, कनिष्ठिका वेगळी करी। दो बोटानी लाविजे भाळी, अंगुष्ठे मध्यरेखा तेजागळी, तैसे त्रिपुंड्र धारण चंद्रमौळी, सनत्कुमारा सांगत। तर्जनी न लाविता सर्वांगी विभूती, त्रिबोटी लाविजे निश्चिती, येणे महत्पापे भस्म होती शिवभूषण प्रसादे। अगम्यागमन सुरापान, ब्रह्महत्या गोहत्या अभक्ष भक्षणा, महत्पापांचे पर्वत जाण, भस्मचर्चने भस्म होती। ऐसा भस्माचा महिमा वामदेव, ब्रह्मराक्षसा सांगे सर्व, विमान आले अपूर्व, दिव्यरूप असुर झाला। कैलासा प्रती जावून राहिला शिवरूप होऊन, वामदेव पृथ्वी पर्यटन स्वेच्छे करीत चालिला। सत्संगाचा महिमा थोर, वामदेवा संगे तरला असुर, भस्मलेपने भाळनेत्र सदा सुप्रसन्न भक्तासी। मंत्रतीर्थ द्विजदेव, गुरु यज्ञ ज्योतिषी औषधी सर्व, येथे जैसा धरिती भाव, सिद्धी तैसी तयासी। पांचाळ देशी नृपनाथ, नाम जयाचे सिंहे कत, जैसा शक्रनंदन की तृतीय सूत, पृथा देवीचा पुरुषार्थी। मृग गये स गेला तो भूपाळ मागे चालत धुरंधर दळ शबरांचे ही मेळ बहुसाल निघती तया सवे वनोवनी हिंडता भूपाळक शबर एक परम भाविक भग्न शिवालय एक गेला त्यात निषाद तो उन्मळोनी पडले दिव्यलिंग पंचसूत्री रमणीय अभंग सिंह केतराया ते सवेग दाविता झाला ते धवा राजा म्हणे लिंग चांगले परी पाहिजे भावे पूजिले उगेची देवार्चन मांडिले दंभे करूनी लौकिकी लौकिकी मिरवावया थोरपण प्रतिमा ठेविला सोज्वळ करून जेवी कासारे मांडिले दुकान प्रतिमा विक्रय करावया ब्राह्मण वेश घेवो निशुद्ध यात्रेत हिंडती जैसे मैंद की मार्गघ्न वाटेत साधू सिद्ध वेश धरूनी बैसले काळनेमी साधू वेश धरून वाटेत बैसला करावया विघ्न एवं भावे विण देवतार्चन व्यर्थ काय दांभिक शबरासी म्हणे नृपसत्तम तुझ हे लिंग सापडले उत्तम निषाद म्हणे पूजन क्रम कैसा आहे सांगपा विनोदे बोले नृपवर पूजेचे आहेत बहुत प्रकार परिचिता भस्म पवित्र नित्य नूतन आणावे चिता भस्मा विण नैवेद्य करू नये समर्पण हेची मुख्य वर्म जाण शैव लक्षण निष्ठेचे नृपवचन मानुनी यथार्थ शबरलिंग घरा आणित शबरी स सांगे वृत्तांत हर्ष भरीत ते झाली सुमुहूर्तै शिवलिंग स्थापून दोघे पूजिती एक निष्ठे करून चिता भस्म नित्य नूतन आणिती मेळवून साक्षेपे एकार्ती होताची सुंदरी नैवेद्य आणित झडकरी उभयता जोडल्या करी शिवस्तवनी सादर ऐसे नित्य करिता पूजन लोटले कित्येक दीन त्यांची निष्ठा पहावया पूर्ण केले नवल पंचवदने ऐसे एकदा घडो नियाले चिता भस्म कोठे न मिळे शबरे बहुत शोधिले अपार क्रमिले भूमंडळ परतोनी सदनासी येत शबरी स सांगे वृत्तांत तेही झाली चिंताक्रांत म्हणे पूजन केवी होय केले शिवपूजन उत्तम परी न मिळता चिता भस्म तो शबर भक्त राज परम नैवेद्य शिवासी अर्पीना शिवदीक्षा परम कठीण निष्ठा पाहे उमारमण शबरी म्हणे प्रिया लागून मी आपुले भस्म करीते आता पाकसदनी बैसोन लावोनी घेते आता अग्न ते चिता भस्म चर्चून सांब पूजन करावे मग शुचिर्भूत होवो निशबरी शिवध्यान स्मरण करी अग्नि लावोनी झडकरी भस्म करी कलेवर शबर घेवोनी ते भस्म चर्ची सदा शिवासी सप्रेम परी नैवेद्य आणावया उत्तम दुसरे कोणी नसेची भोळा चक्रवर्ती उदार तारावया धैर्य पाहे शंकर आसन घालोनी शबर परमसादर शिवार्चनी शबरी उत्तम उत्तम पाक करून नित्य येत नैवेद्य घेवोन शबर एकार्ती करून पूर्वाभ्यासे बोलावित एकार्ती होताची सदाशिवा त्रुटी न वाजता नैवेद्य दावावा विलंब होता महादेवा क्षोभ अत्यंत पै होय सर्व अन्याय क्षमा करी शंकर परी नैवेद्यासी होता उशीर क्षोभोनी जातो श्री शंकर उशीर अणुमात्र सोसेना शबर आनंदमय शिवार्चनी स्त्रियेने शरीर जाळिले हे नाठवे मनी म्हणे ललने नैवेद्य आणी तव पाठीसी उभी घेवोनिया रंभा उर्वशी मेनका सुंदरी त्याहुनी दिव्य रूप झाली शबरी चतुर्विध नैवेद्य करी देतपती चाते धवा नैवेद्य अर्पुनी शबर पूजा झाली षोडशोपचार दोघे जोडोनिया कर स्तवन करी शिवाचे जय जय अनंत ब्रह्मांड नायका जय जय शिव माया चक्र चालका दुर्जन दमना मदनांदका भवहारका भवानी पते पूजन झाले संपूर्ण शबर पाहे स्त्री विलोकून अलंकार मंडित सद्गुण आपण ही शिवरूप जाहला एक नीलकंठ वेगळा करून शिवभक्त शिव समान तव आले दिव्य विमान वाद्ये अपार वाजती येत दिव्य सुमनांचे परिमळ आश्चर्य करी सिंह केत नृपाळ विमानी बैसवूनी तत्काळ शिवपद पावली दोघेही राव म्हणे विनोदे करून म्या सांगितले चिताभस्म पूजन परी धन्य शबराचे निर्वाण उद्धारोनी गेला कैलासा धन्यते शबरी कामिनी देह समर्पिला शिवार्चनी एवं एकनिष्ठ देखिल्या वाचोनी पिनाक पाणी प्रसन्न नभे सिंह केतासी लागला तोची छंद सर्वदा शिवभजनाचा वेध शिवलीलामृत प्रसिद्ध श्रवण करी सर्वदा शिवरात्री प्रदोष सोमवार व्रते याचरे प्रीती नृपवर शिवप्रीत्यर्थ उदार धने वाटी सत्पात्री ऐसे करिता शिव भजन सिंहकेत शिवरूप होवोन शिवपदी राहिला जावोन धन्य भजन निष्ठेचे शिवलीलामृत मंडपी सुरवाडली चढत जात श्रीधर वाग्वल्ली अहळ बहळ पसरली ब्रह्मानंदे करूनिया ते छाया सघन अत्यंत तेथे बैसोत शिवभक्त प्रेम द्राक्ष फळे पक्व बहुत सदा सेवोत आदरे श्रीधर वरदा ब्रह्मानंदा मृडा निहृदयाब्ज मिलिंदा कैवल्य पददायक अभेदा लीला अगाध बोलवी पुढे शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड नवमाध्याय गोडहा इति श्री नवमोध्याय समाप्त श्री सांब सदाशिवार्पणमस्तु।